नमस्कार, मी कौस्तुभ पटाई. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरू आहे. दुपारी 1:30 वाजेपर्यंत 37.94% मतदान झालं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या रितू तावडे यांनी तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला अधिक जागा असल्यानं या उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यासाठी आज क्वालालंपूरमध्ये पोहोचले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी त्यांचं स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ तिथल्या भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या सेलामत दातांग मोदीजी कार्यक्रमात दोन्ही नेते उपस्थित राहिले. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आज प्रारंभ झाला. श्रीलंकेत झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँडचा 3 गडी राखून पराभव केला. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं स्कॉटलंडसमोर विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तिसरा सामना मुंबईत वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध स्कॉटलंड असा होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 7 नक्षली मारले गेले असून या भागात आता केवळ 7 नक्षली शिल्लक राहिल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. विविध ऍप आधारित टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी 1 दिवसीय संप पुकारला आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई आणि पॅनिक बटन बसवण्याबाबतच्या तक्रारींचं निवारण करणं या मागण्यांचा यात समावेश आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.